चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वंदे भारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर आतापर्यंत 8,465 प्रवाशांचे आगमन। वंदे भारत अभियानांतर्गत 55 विमानांमधून आतापर्यंत मुंबई विमानतळावर 8,465 प्रवाशांचे आगमन झाले असून यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 2,488 इतकी आहे। उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 2,918 आहे तर राज्यातील प्रवाशांची संख्या 3,059 इतकी आहे। आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशस, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, इथोपिया, रोम या देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत। 1 जुलै 2020 पर्यंत आणखी 50 विमानांमधून प्रवासी मुंबईत दाखल होतील। महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक 24 मे 2020 रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत। त्या अनुषंगाने आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे। मुंबईत प्रवाशांच्या संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था विविध हॉटेल्समध्ये करण्यात येत आहे। इतर राज्यातील व महाराष्ट्राच्या उर्वरित भागातली प्रवाशांच्या व त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे। तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे। इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे। त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे। हे वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे राबवित आहे।